आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतासोबत भागीदारीसाठी जगभरातल्या देशांना आणि भारतात गुंतवणुकीसाठी जगातल्या उद्योजकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. शिक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी क्षेत्रात भारत आणि ब्रिटनमध्ये सामंजस्य करार. भारतातून मोठी गुंतवणूक मिळेल अशी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांना आशा. राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. विविध मागण्यांसाठी महावितरणमधल्या 9 कर्मचारी संघटना संपावर. आणि एक दिवसीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय. जगभरातल्या सर्व देशांनी भारतासोबत भागीदारी करावी आणि जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना त्यांनी संबोधित केलं. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. जनहितासाठी भारतात डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
ONDC यानी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स छोटे दुकानदारों और MSMEs के लिए वरदान बन रहा है. अब वे पूरे देश के मार्केट तक पहुंच रहा है. ओसन OCEN ओपन क्रेडिट एनेबलमेंट नेटवर्क छोटे एंटरप्रेन्योर्स के लिए एक्सेस टू क्रेडिट को आसान बना रहा है. ये सिस्टम MSMEs के लिए क्रेडिट शॉर्टेज की समस्या का समाधान कर रही है. मुझे विश्वास है कि RBI जिस करेंसी की तरह आगे बढ़ रही है डिजिटल करेंसी के लिए, उससे भी चीजें बहुत बेहतर होगी.
देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक भाषेला AIचा लाभ व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. AIच्या नैतिक वापरासाठी भारतानं नेहमीच जागतिक व्यासपीठावर स्पष्ट भूमिका घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. जगभरात विकसनशील देशांना भारतात विकसित केलेलं तंत्रज्ञान वाटण्यासाठी भारत नेहमीच तयार असतो असंही प्रधानमंत्री म्हणाले. त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी CEO फोरमला संबोधित केलं. दोन्ही देशातला व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष 2030 साध्य होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
साथियो, आज भारत में पॉलिसी स्टेबिलिटी, प्रिडिक्टेबल रेगुलेशंस और लार्ज स्केल डिमांड है. ऐसे में इंफ्रास्ट्रक्चर, फार्मा, एनर्जी, फाइनेंस सहित हर क्षेत्र में अभूतपूर्व अवसर मौजूद है.
दोन्ही देशातल्या उद्योगांना सहकार्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रांची माहिती त्यांनी दिली. दोन्हीकडच्या उद्योगांनी संयुक्तरित्या जगातले सर्वोत्तम उद्योग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. दोन्ही देशांमध्ये दूरसंचार, AI, जैवतंत्रज्ञान, सायबर, सेमीकंडक्टर, अंतराळ या क्षेत्रात भागीदारी वाढत असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर म्हणाले. द्विपक्षीय संबंध या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले असंही त्यांनी सांगितलं.
भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राजभवनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा हा दोन्ही देशातल्या भागीदारीतल्या व्यापक दृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक असून ही भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
इस समझौते से दोनों देशों के इम्पोर्ट कॉस्ट में कमी आएगी, युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे, व्यापार बढ़ेगा और इसका लाभ हमारे उद्योग तथा उपभोक्ता दोनों को ही मिलेगा.
ब्रिटनमधले 9 विद्यापीठ भारतात कॅम्पस सुरू करणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. स्टार्मर यांच्यासोबत इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणं, युक्रेन, रशिया आणि गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. युक्रेन, रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन दोन्ही देश सहकार्य वाढवत आहेत. द्विपक्षीय व्यापार करारामुळे दोन्हीकडच्या उद्योजकांना बाजारपेठेत संधी मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं स्टार्मर म्हणाले. भारतातून निघताना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणारे गुंतवणुकीचे करार झालेले असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला योग्य स्थान मिळावं अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दोन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, शिक्षण, व्यापार आणि गुंतवणूक तसंच पर्यावरण बदल, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात विविध भागीदारी करार केले. त्यानुसार दोन्ही देश संपर्क आणि नवोन्मेष तसंच एआयच्या क्षेत्रात संयुक्त केंद्र स्थापन करणार आहेत. दोन्ही देशातल्या उद्योजकांचा मंच, भारत ब्रिटन संयुक्त आर्थिक व्यवहार समिती, हवामान बदल, तंत्रज्ञान निधी, आरोग्य क्षेत्रात भागीदारी यासारख्या मुद्द्यांचा त्यात सहभाग आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी काल राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावं mahaseccvoterlist.in या वेबसाईटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत केला आहे. विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांवर प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधात महावितरणमधल्या 7 कर्मचारी संघटनांनी आजपासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे. संपकाळात वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ नये याकरता व्यवस्थापनानं यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या आंदोलनाबाबत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम अर्थात मेस्मा लागू केला आहे. संपकाळात अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही तक्रारी असतील तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं महावितरणनं कळवलं आहे. मदत क्रमांक आहे 1912. ई बसच्या प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. 9 मीटर ई बस, 12 मीटर ई बस आणि ई शवाई बसमध्ये हे पास उपलब्ध असतील. 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचं भाडं आकारून मासिक पास दिला जाईल. तसंच 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचं भाडं आकारून 90 दिवसांचा पास दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. हा पास वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. भारताची सुरुवात चांगली झाली मात्र नंतर फलंदाज झटपट बाद होत गेल्यानं धावगती मंदावली. नंतर ऋचा घोषनं दमदार फलंदाजी करत डाव सावरला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 47 षटकात 7 बाद 222 धावा झाल्या होत्या. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला असला तरी त्यामुळे षटकांची संख्या कमी केलेली नाही. साहित्य निर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राजना होकराई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषयकल्पनांवर लिहिणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 2015 त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा, निबंध अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी मुसाफिरी केली आहे. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपट तयार झाले. त्यांचं पटकथा लेखनही लासलू यांनी केलं होतं. सतान तांगो, द मेलंकोली ऑफ रेजिस्टन्स, द वर्ल्ड गोज ऑन ही त्यांची पुस्तकं आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतासोबत भागीदारीसाठी जगभरातल्या देशांना आणि भारतात गुंतवणुकीसाठी जगातल्या उद्योजकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. शिक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी क्षेत्रात भारत आणि ब्रिटनमध्ये सामंजस्य करार. भारतातून मोठी गुंतवणूक मिळेल अशी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांना आशा. राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. विविध मागण्यांसाठी महावितरणमधल्या 9 कर्मचारी संघटना संपावर आणि 1 दिवसीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.